आज आपला या महिन्यातला ऑगस्ट महिन्यातला तिसरा रविवार सत्संग आणि प्रश्नोत्तरांचा आज कार्यक्रम इथे आहे. देणे हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे असे असेल आणि व्यवहारात फक्त व्यवहाराची भाषाच चालते तेव्हा व्यवहार व प्रेम यांची सांगड कशी घालावी असे अतिशय प्रॅक्टिकल असा प्रश्न विचारलेला आहे. व्यवहार आपल्याला करावाच लागतो. आपली साधनेची वैयक्तिक साधनेची वेळ सोडून जेव्हा आपण साधना करून ध्यानातून जो बाहेर येतो निर्णय व्यक्तींशी प्रकृतींशी जेव्हा आपला संबंध येतो या संबंधामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याला आपण व्यवहार असं म्हणतो. आणि हा व्यवहार जो आहे तो प्रेमासहित व्हावा, चांगला व्हावा असं आपल्याला वाटतं. ते आपण साधना करतो, केंद्रामध्ये येतो, सद्गुरूंचे आपण अनुग्रहित आहोत, त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला असं वाटतं की आपला व्यवहार जो आहे तो देखील परमार्थाला सुसंगत, परमार्थाला पूरक असा व्हावा अशी आपली मनापासून इच्छा असते. त्याच्यामध्ये प्रेम असावं, तिथे त्यांनी प्रेम याच्यात उल्लेख केलेला आहे. तसंच आणखी देखील गुण आहेत, करुणा असावी, दया असावी, क्षमा असावी, असे देखील जे गुण आहेत, उत्तम गुण ज्याला भगवंतांनी दैवी गुण असे म्हटलेले आहेत, ते दैवी गुण आपण व्यवहार करत असताना या गुणांचे आपला व्यवहार व्हावा अशी आपली अगदी प्रामाणिक अशी इच्छा असते. आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न देखील करत असतो. पण प्रश्न जो विचारलेला आहे तो प्रश्न तेव्हा येतो की जेव्हा व्यवहारामध्ये आपल्याला धक्के बसतात. आपण ज्या एका धोरणांनी प्रेमाच्या येणे व्यवहार करायला प्रवृत्त होत असतो ते करत असताना सगळ्याच प्रकृती एकसारख्या नसतात. काही ज्या गोष्टीला धक्का देणाऱ्या देखील स्वभावाच्या व्यक्ती आपल्या समोर व्यवहार करत असताना येतात. त्यांनी असं ते साधारणतः असं आपण म्हणत असतो की जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे असा असा व्यवहार असतोच. आपल्या जेव्हा चांगली स्थिती असते, चांगलं आपल्या सांपत्तिक स्थिती वगैरे व्यवस्थित असते तेव्हा सगळे लोक आपल्या भोवती जमा होतात असं देखील एक म्हण आहे की असतील शिते तर जमतील भूते असंच म्हटलं जात आहे. काही व्यवहाराचाच भाग आहे की आपली जर जी स्थिती असेल तर सगळे नातेवाईक मंडळी वगैरे आपल्याला अगदी आमंत्रण देतात, आपल्याकडे येतात, असं सगळं आपल्याकडे होत दिलं जातं, घेतलं जातं. आणि दिले घेतल्याचं पण एक फार मजेशीर अशी गोष्ट असते. समजा एखाद्याच्या लग्नांमध्ये आपल्याला बोलवलेलं आहे आणि मग आता ते पत्रिकेमध्ये खाली असतं म्हणून थोडस एक सुटका आहे, सुटकेचा भाग आहे. नाही तर पूर्वी एक गोष्ट तर फार प्रकर्षणीय होती की विचार केला जायचा की यांच्या मुलीचं लग्न आहे, आपल्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी आपल्याला काय दिलं होतं असं विचार केला जातो. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी ज्या प्रमाणात दिलेलं असेल त्याप्रमाणे आपण द्यायचं असा असा एक भाग असतो. आणि वस्तूच विचित्र गोष्ट अशी असते की ती आवडेलच असं सांगता येत नाही. विशेषतः भगिनी मी असं हे करून म्हणतो की समजा साडी वगैरे असं काहीतरी दिलं तर ती साडी कधी आवडेलच असं सांगता येत नाही. कसली साडी दिली असं असं म्हटलं जात आपल्या इथे नाही बरं काय आपल्या इथे सगळ्या दिलं जातं ते खूप प्रेम आवड. पण एक व्यवहार जो आहे तो व्यवहार अशा पद्धतीने चालत असतो आणि व्यवहारामध्ये एक नुसतं दिलं देणं घेणं असं स्वामीजी असं म्हणते की कपडा लट्टा असंच सगळं ते लग्नाच्या वगैरे याच्यामध्ये तर असं तरीच साधारणतः असतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला समाधान आपण साधनं करत असल्यामुळे अशा गोष्टीमध्ये आपलं मन रमत नाही, आपलं समाधान त्याच्यामध्ये आपल्याला वाटत नाही. आणि एका तऱ्हेने एक खट्टूपणा निश्चित साधन केल्या दृष्टीने आपल्या मनामध्ये निश्चितपणे तेव्हा येत असते. आणि एकंदरीतच व्यवहाराविषयी एक प्रकारचे उदासीनता, एक प्रकारचं नको अशा तऱ्हेचा भाव देखील आपल्या मनामध्ये येत असतो. आणि दुसऱ्या बाजूने मात्र सुरुवातीला म्हणलं तसं त्याच्यामध्ये प्रेम असावं, व्यवहार प्रेमाचाही व्हावा असं देखील आपल्याला वाटत असतं. पण समोरच्या प्रतिक्रियेवरून स्वभावावरून आपल्याला तसं होत होत नाही. तर त्यांनी जो प्रश्न विचारलाय की व्यवहार आणि प्रेम याची सांगड कशी घालायची, देणं घेणं एक गोष्ट झाली पण आपण दुसऱ्यांशी बोलतो, त्यांच्याशी व्यवहार करतो, तो करत असताना आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी तो व्यवहार करत असताना कशी भावना असावी हे आपण ठरवू शकतो. ती व्यक्ती कशी वागेल हे आपण ठरवू शकत नाही, पण आपण कसं वागायचं हे आपण ठरवू शकतो. आपल्या ठिकाणी आपण प्रेमाची भावना निश्चित प्रकारे वाढवू शकतो. जे काय आपण करू ते प्रेमाने करणं आणि प्रेम सुद्धा का, प्रेम कुठल्या भूमिकेतून आपल्या अंतःकरणामध्ये असावं. तर संत ज्या पद्धतीने सांगतात, आपल्याला सद्गुरु ज्या पद्धतीने उपदेश करतात की आपल्या आतमध्ये जो परमात्मा आहे तोच सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. त्यामुळे जे आपल्याला चांगलं वाटतं ते आपण दुसऱ्याच्या बाबतीमध्ये जर केलं तर ते त्याला चांगलं वाटतं. हे अगदी साधा असा एक नियम आहे की आपल्याला कुठल्या गोष्टींमुळे चांगलं वाटतं. आपल्याला समजा आपली आवड लक्षात घेऊन एखाद्याने आपल्याला काही एखादी वस्तू दिली तर आपल्याला बरं वाटत. त्यामुळे एखाद्याला आपल्याला द्यायचं आहे तर त्या व्यक्तीच्या विषयी आपल्यामध्ये मनामध्ये प्रेम आहे आणि त्याला काय आवडतं हे जर आपल्याला माहिती असेल आणि ते आपण जर दिलं तर स्वाभाविक रीतीने तो व्यवहार जो होतो तो प्रेमाचा होतो. घ्यायचं म्हणून घेतलं, द्यायचं म्हणून दिलं, काय द्यावंच लागतं असा असा भाव नसावा, तर प्रेम अंतःकरणामध्ये असावा. एकूण एक सुभाषित आहे की प्रेम हे कसं असतं, प्रेमाचं सहा प्रकारचं लक्षण, षड्विध लक्षण असं प्रीती लक्षण म्हणून सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हणजे की ददाती, जे दिलं जातं, दिलं जसं जातं तसं घेतलं देखील जात. प्रतिगृहणाती प्रेम असतं म्हणून दिलं जात आणि घेतलं देखील जे जातं ते देखील त्याचं प्रेम आपल्यावर आहे अशा भावनेने आपण जर घेतलं, काय दिलं हे न पाहता प्रेमाच्या भावनेने स्वीकार केला. संतांचे जे व्यवहार असतात कशा तऱ्हेने ते सर्वांशी वागत असतात. तिथे मला आठवते की रेडी रमाबाई हॉलमध्येच गुरुपूजनाचा पौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर गुरुपूजन चालू होत आणि एक छोटीशी 5-7 वर्षाची मुलगी असेल तिच्या हातामध्ये 4 आण्याचं नाणं होत. थोडीशी जुनी गोष्ट आहे आणि स्वामीजींनी स्वामी माधवनाथांनी ती समोर आल्याबरोबर त्यांचे दोन्ही हात त्यांनी असे हे केले आणि तिने दिलेलं ते 4 आण्याचं नाणं इतकं प्रेमाने घेतलं की तिच्या चेहऱ्यावरचे जे भाव उमटले त्यांनी घेतल्यानंतरचे ते विलोभनीय होते. जी प्रेमाने दिलेलं आहे आणि प्रेमाने घेतलेलं आहे असं जेव्हा होतं तेव्हा तो व्यवहार प्रेमाचा होता. तसंच दुसरं लक्षण असं सांगितलंय की आपल्या मनातली गोष्ट जी असते ती सांगितली जाते. ज्याच्यावर प्रेम असतं आपलं त्याला आपण आपल्या मनातली गोष्ट सांगतो आणि एखाद्याला आपल्याला जर त्याच्या मनातली गोष्ट अतिशय मोकळेपणाने सांगत असेल तर त्याचं आपल्यावर प्रेम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा आपल्याला सांगत असतो, तन्मयीने सांगत असतो, त्याच्यावर काही संकट आलेलं असतं, काही प्रसंगातून गुजरलेला असतो तो आणि तो सांगत असताना आपण जर लक्ष दिलं नाही तर त्याच्या प्रेमाला आपण प्रतिसाद दिला नाही असं होऊ शकतं. म्हणून प्रेमाच्या याच्यामध्ये आपल्या मनातली गोष्ट सांगितली जाते आणि ऐकली देखील, दुसरा सांगत असेल तर ती ऐकली देखील जाते. आणखी एक मजेशीर असं प्रेमाचं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे की प्रेमामध्ये खायला घातलं जात भुंजते भोरजे येते असं त्यांनी म्हणले. आपल्या आपल्याकडे हे खूप चांगली गोष्ट आहे की आपण आपल्या मित्र किंवा कोणी भेटले ना ते भेटले तर त्याला आपण म्हणतो एकदा या ना घरी जेवायला, असं जेवायला या असं आपण म्हणतो. त्यामुळे आपल्या घरी बोलवून आपल्याला जसं जमेल तसं उत्तम प्रकारे त्याला आवडेल असं खायला देणं म्हणून जर आपल्याकडे आलं तर आपल्याकडे चांगली पद्धत आहे की काहीतरी दिलं जातं, काहीतरी वाटीमध्ये एखादा छोटासा पदार्थ दिला जातो. हल्ली थोडंसं असं झालंय की डायट वगैरे असले प्रकार असल्यामुळे नको 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 म्हटलं जात. हे नको म्हणणं जे डायट पाळून आहे असं मी म्हणत नाही, पण नको म्हणणं हे जे आहे ते देणाऱ्याच्या प्रेमाला एक प्रकारे धक्का आपण देत असतो. चहा आम्ही घेत नाही असं म्हणणं सुद्धा आणला एखाद्याने चहा करून आणून तर प्रेमाने घ्यावा. हे सगळं प्रेमाचं आहे. व्यवहार जो आहे तो प्रेमाने, व्यवहार आणि प्रेम प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये परमात्मा आहे, आपले सद्गुरु त्याच्या ठिकाणी आहे अशा त्या भावाने जर आपण हा व्यवहार असा केला किंवा केवळ देणं घेणं असं तऱ्हेचे विचार न ठेवता घ्यावं देखील प्रेमाने आणि द्यावं देखील प्रेमाने अशा याने हे जे प्रेम जे आहे व्यवहारातलं आपल्याला आवश्यकता आहे. आपण साधन या दृष्टीने आपल्याला या प्रेमाच्या व्यवहाराची अत्यंत आवश्यकता आहे. आपण प्रेमाने बोललो तर ते रेसिप्रोकेटिंग असत, दुसरा देखील आपल्याशी प्रेमाने बोलतो. आपण हसलो तर दुसरा देखील आपल्याकडे पाहून हसतो. आता ते हसू कसं याचं विश्लेषण आपण करू नये. नाहीतर असं म्हणतात की पुणेकर असे असतात की आपण अगदी व्यवस्थित हसलो तर त्यांची फक्त एका कोणामध्ये फक्त ओठ हे होतात, पण तेवढंच तर खूप झालं नाही. अगदी गंभीर चेहऱ्याचा पुणेकर त्याच्या उठायची एका अँगलमध्ये नुसतं होणं जर एक हास्याच्या अँगली झाला तर खूप झालं. ते देखील आपल्याला प्रेमाचंच आहे असं आपण समजून घ्यावं. म्हणून अशा तऱ्हेने आपण जर विचार केला तर केवळ देण्याघेण्याकडे लक्ष न ठेवता काय दिलं काय घेतलं असं न करता तर परमात्मा भावनेनी आपण विश्वावर प्रेम करत गेलो हे व्यक्ती व्यक्तींमधलं तर आहेच आहे, पशुमध्ये आपण आपल्यामध्ये देखील असत. आपण बघा एखाद्या मांजराला आपण ताटलीमध्ये दूध घातलं किती प्रेमाने नंतर ते आपल्या पायामध्ये घोटाळत राहत. हे प्रेमच आहे. विश्व आपण जर प्रेम दिलं तर आपल्याला प्रेम मिळत असत आणि हे प्रेम आपल्याला आपल्याला साधनेमध्ये पुढे जायला अतिशय उपयोगी असत. भगवंत प्राप्तीकरिता भाव, तळमळ, शरणागती यांची नितांत आवश्यकता आहे यात केवळ मात्र संदेह नाही. हे पटते, पण माझ्यात त्यांची कमतरता आहे, त्याला काय करावे, यामध्ये माझा काही दोष आहे का, हे गुण माझ्यात नाही याची खंत वाटते, काय करावे असा प्रश्न विचारलेला आहे. भगवत प्राप्तीकरता भाव, तळमळ, शरणागती आपण सगळं जे सद्ग्रंथ आहेत सद्ग्रंथामध्ये आपण परमार्थाकरता आवश्यक कुठल्या गोष्टी आहेत हे आपण वाचलेलं आहे. आपण प्रवचनांमध्ये श्रवण करत असताना देखील हे आपण वारंवार ऐकत असतो की भगवंताला भगवत प्राप्तीकरता भावाची अत्यंत आवश्यकता आहे. भाव आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे. तसंच तळमळ आपल्या ठिकाणी पाहिजे. भगवंत मला हवा अशा तऱ्हेची तळमळ आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे. तसंच भगवत प्राप्तीकरता भगवंताला सद्गुरूंना शरण जाणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. हे सगळं आपण श्रवणातून ऐकत असतो आणि हे श्रवण झाल्यामुळे हे आपल्या ठिकाणी प्रकर्षाने हवं अशा तऱ्हेची भावना आपल्या सहजपणे अंतकरणामध्ये असते. आणि त्यांनी असं म्हणले यात तिळ मात्र संदेह नाही. हे आपल्या ठिकाणी पाहिजे. भाव पाहिजे, तळमळ पाहिजे, शरणागती पाहिजे, त्याची अत्यंत आवश्यकता आहे. पण आपण जेव्हा अंतर्मुख होतो या महिन्याचा जो मध्यवर्ती संकल्प आहे तो अंतर्मुखता असा आहे. त्यामुळे आपण जेव्हा आपण इंट्रोस्पेक्शन करतो आपणच आपल्या आतमध्ये ओळख पाहतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की जेवढा भाव संतांच्या ठिकाणी असतो भगवंताविषयी, चांगल्या साधकांच्या ठिकाणी आपण पाहत असतो, तेवढा भाव आपल्या अंतकरणामध्ये नाही हे आपल्याला जाणवलं. आणि अशा तऱ्हेने अंतर्मुख होऊन अशा तऱ्हेचं आपल्याला जाणवणं हे देखील चांगली गोष्ट आहे की त्याकरता जो भाव वाढण्याकरता आपल्या अंतकरणातला म्हणून आपण काय करायला पाहिजे हे देखील आपण चिंतन करू शकतो अंतर्मुख झाल्यामुळे. तसंच आपल्या ठिकाणी पुरेशी तळमळ भगवत प्राप्तीची नाही हे देखील आपल्याला जाणवतं. आपण बऱ्याच वेळेला बाहेरच्या व्यवहारांमध्ये काही काही वेळेला इतके गुंग होऊन जातो की आपण साधक आहोत हे देखील आपण विसरून जायची शक्यता असते. आपल्या जीवनामध्ये आपण आत्मदर्शन हे ध्येय ठेवलेलं आहे, भगवत प्राप्ती हे ध्येय ठेवलेलं आहे हे देखील आपण विसरून जातो. तसंच शरणागतीचा भाव हा देखील आपल्या ठिकाणी तेवढासा राहत नाही हे आपण जेव्हा अंतर्मुख होतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये नाहीये. मग याला काय करायचं? निराश व्हायचं का? स्वामी महाराजांचे म्हणायचे साधकांनी कधीच निराश होऊ नये, निराशेचा भाव कधीच साधकांनी मनामध्ये आणू नये. तर हे वृद्धिंगत कसे होतील आपल्या ठिकाणी, हे निर्माण कसे होतील आपल्या ठिकाणी, वाढतील कसे याचं जर आपण आतमध्ये जर झाडा घेत राहिलो. विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात की संतांच्या ठिकाणी जसा भाव असतो तसा भाव माझ्या ठिकाणी नाही, त्याला कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा असं ते केलं. मी काय करणार? स्वामीजींची स्वामी माधवनाथांची एक प्रार्थना ज्ञानेश्वर प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणले की राजवंशाचे डोळे चाळणे गौदार असते पण त्याला मी काय करणार, म्हणजे ते चांगलं खूप आहे पण मी जसा आहे तसा मी तसाच असणार. मी जर माझ्यामध्ये अंतर्मुख होऊन जर प्रयत्न केला त्याचे जर मार्ग आपण साधनं मार्ग जर शोधले, सद्गुरूंकडे जाऊन या प्रश्नाचे आपण उकल करण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू वाढवता येणं शक्य आहे. निराश न होता हे गुण जे आहेत, परमार्थाला आवश्यक जे गुण आहेत ते आपल्याला वाढवता येणं, आपल्या ठिकाणी त्याचं वृद्धिंगत करणं प्रयत्नांनी हे शक्य आहे. आपण जिथे आहोत तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. ती गोष्ट स्वामी मुखरंद जसं सांगतात की त्या टेकडीवरच्या उंच टेकडीवरच्या देवीच्या मंदिरामध्ये जाण्याकरता म्हणून खूप सकाळी पहाटेच निघावं लागायचं अंधार असताना आणि हातामध्ये कंदील घेऊन जावं लागायचं. एका गृहस्थाला असं वाटायचं की अंधार तरी एवढा आहे आणि माझ्या हातातल्या कंदिलाचा प्रकाश किती आहे, कसं काय आपण जाऊ शकणार. म्हणून त्यांनी एक जाणारा जो होता नेहमी त्याला जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणला की अरे या कंदिलाच्या प्रकाशामध्ये आपल्याला पुढची चार पावलं जायला दिसत आणि आपण चार पावलं गेलो की त्याच्या पुढची चार पावलं आपल्याला जातायत. तसं आपण आपल्यापाशी जेवढं आहे तेवढं घेऊन हळूहळू चालत राहिलं की ते पुढे वाढत जाऊन आपल्या ठिकाणचा भाव तळमळ शरणागती हे वाढणं शक्य आहे आणि कशी वाढावी आपण अशी नित्य सद्गुरूं जवळ प्रार्थना करावी. आज सद्भक्त अभिजित हांचे अभ्यास सगळे
सावरे सुंदर रूप मनोहर सावरे सुंदर आणिक काही इच्छा आभा नाही साड आणिक काही इच्छा आभा नाही साड तुझे नाम गोड पांडुरंगा सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर जन्मो जन्मी जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ जन्मो जन्मी सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे तू का म्हणे तुझ ऐसे ची दया
चिंताजनक घटना यामुळे मनाला वारंवार उदासीनता येते आहे आणि जेव्हा घरातील अडचणी व्यवसायातील अडथळे यांची तीव्रता कमी होते तेव्हा मनाला थोडी स्थिरता वाटून पुन्हा साधनेला होऊन येतो. वाईट असे वाटते की आजूबाजूच्या चढउतारांमुळे मनाची स्थिती वारंवार बिघडते आणि त्यामुळे साधना श्रवण मनन चिंतन या सर्वांवरच परिणाम होतो. यातून मार्ग कसा काढावा असे वर खाली होणे योग्य नाही हे कळत असूनही वळत नाही। अशा वेळी कळते की आपली परिस्थिती मिनिमम पॉसिबल लेव्हल तरी स्थिर असली तरच आपण परमार्थ करू शकतो। एवढी जमत नाही, काय कमी पडते आहे, असे होणे हे आमच्या दृष्टीने चुकीचे आहे ना। खडतर प्रसंगांमध्ये परिस्थितीमध्ये आपला परमार्थ तप धरू शकेल की नाही या विचाराने अशा वेळी अस्वस्थता येते। कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना। काय कमी पडते आहे असं विचारले नाही, असे होणे हे आमच्या दृष्टीने चुकीचे आहे ना। आपला निश्चय कमी पडतो आहे, बाकी काही कमी पडत नाही। आणि असं होणे हे आमच्या दृष्टीने चुकीचे आहे ना तर प्रश्नच नाही, चुकीचंच आहे असं मी सांगेन। कशीही परिस्थिती असली तरी देखील यांनी जे म्हटलंय की आपली परिस्थिती मिनिमम पॉसिबल लेव्हल अशी तरी असावी तर आम्ही साधना करू शकू। तर मी असं म्हणतो की एक मिनिमम पॉसिबल साधना, मिनिमम पॉसिबल साधना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण करायला हवी। परिस्थिती अगदी अडचणीची असेल तरी देखील समर्थांनी म्हटलंय की प्रसंग असो भलं तैसा नामस्मरणाची स्थिती सांडू नये। त्यामुळं आपली मिनिमम पॉसिबल साधना 1.5 तास असं मी म्हणेन, 1.5 तास ही सोडता कामा नाही। चिंता करायला बसलं त्या परिस्थितीची तरी देखील दिवसातून जरी सतत चिंता करत बसला एखादा तरी देखील त्या क्षणाला त्याचं उत्तर नसतं ना, ही अडचण आहे। त्या क्षणाला त्याचं उत्तर नसतं, ती परिस्थिती अनुकूल होईपर्यंत चिंता एवढीच आपल्या हातात राहते। जे चिंतेमधून जात आहेत त्यांच्याबद्दल मी सांगतो आहे, ती परिस्थिती बदलेपर्यंत तुम्ही जरी सतत चिंता केली तरी देखील परिस्थिती बदलणार नाही। सतत प्रयत्न केला तरी देखील कालांतराने परिस्थिती बदलेल, आता या क्षणाला तर बदलणार नाही। आणि सतत चिंता करायच्याऐवजी 1.5 तास साधने करता जरी काढून ठेवला तरी परिस्थिती तशीच असेल, पण साधना तर येते। त्यामुळं आपण साधनेचा जो एक वेळ आहे ती वेळ देव माझा मी देवाचा अशी कटाक्षाने ठेवावी। स्वामीजी तर सांगत असत की प्रपंचातल्या चिंता ज्या आहेत त्या चढ उतार म्हणा, त्या अगदी सरलतेना देखील ते सांगत असत की तुला मला संसाराबद्दल बोलायचे ना माझ्याशी, तर रात्री 9:30 ते 10:15 एवढ्या वेळात आपण बोलू म्हणायचे, एवढ्या वेळात बोलू, काय आपल्याला जे बोलायचे ते सगळी चर्चा रोज 15 मिनिटं म्हणजे खूप झाली असं ते म्हणायचे। कारण सारखं बोलूनही तसं त्यावेळेला उत्तर काही नसतं। आणि हे जे सगळं म्हटलंय हे अगदी खरं आहे की ज्या चिंताजनक घटना किंवा तब्येतीमध्ये होणारे चढ उतार किंवा आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडणं याचा पहिला घाला साधनेवरच येतो, साधना नको वाटायला लागते। बाकी जेवण इत्यादी देखील कोणाकोणाची भूक जाते, म्हणजे मी असं म्हणत नाहीये की जेवण व्यवस्थित जेवतात तेही होण्याची शक्यता असते, झोपेवर देखील परिणाम होतो माणसाचा, कार्यशक्तीवर परिणाम होतो, चिंतेचा सगळीकडे परिणाम होतो, तसा साधनेवर होतो, पहिला भागाला साधनेवर असतंय म्हणतो. याचं कारण साधना ही केली नाही तरी चालते, पण ऑफिसमध्ये मात्र जातो. भूक नसली तरी जेवतो, सगळे व्यवहार करतो. असं असल्यामुळं साधना आणि श्रवण या दोन गोष्टीचं ऑप्शनल राहतात. केंद्रात येऊ नये असं वाटायला लागतं. अडचणीची परिस्थिती आहे किंवा काही घटना घडली, मग लोक आपल्याला काय म्हणतील, आपल्याबाबतच असं काय झालं, म्हणून आपणच केंद्रात येणं थांबवतो, श्रवण कमी करतो. पण हा त्याला तसा आपल्या मनाची विचारांची जळमट बाजूला श्रवणाशिवाय जाणार कशी. म्हणून मी असं म्हणेन की म्हणजे मी माझ्या दृष्टीने जर काही पाळायचं असेल मनाच्या स्थिरतेकरता, तर नियमित केंद्रात जाणं आणि श्रवण करणं आणि नियमित साधना करणं या गोष्टी मी सांभाळल्या असं तुम्हाला सांगते. सगळ्या प्रकारचे प्रसंग आले, पण केंद्रात जायचं सोडायचं नाही, श्रवण करणं सोडायचं नाही आणि दीड तास ध्यान सोडायचं नाही. बाकीच्या वेळा आहेत तेव्हा मला असा अनुभव यायला लागला की परिस्थिती तशीच असताना ध्यानामध्ये अडचणींचा विसर पडतो. ध्यानामध्ये नवीन उमेदीनी, नवीन उत्साहानी मनाचंच अवमन करण्याचा प्रयत्न करताना कधी कधी साधलं आणि त्यामुळं ही सगळे निगेटिव्हिटी जी आहे तर ती ध्यानातून उठताना नाही शिवायची आणि परत एका नव्या दमाने परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपली शक्ती रिगेन होते, आपली शक्ती पुन्हा आपण मिळवतो. जे काम झोप करतं, झोपेमध्ये दिवसभर आपण जे काही शिरलेले असतो, तर झोपेमुळं आपला मेंदू त्याचा शीण दूर होतो, स्नायूंना विश्रांती मिळते, सगळ्या शरीराला विश्रांती मिळते, हृदयाला विश्रांती मिळते. जे आपलं रक्त आहे तर ते देखील थोडस संथ वाहत झोपेच्या वेळेमध्ये, हृदय विसरण देखील थोडं शांत संथ होत. अशी सगळ्या सर्वांगांनी जर विश्रांती मिळाली तर दुसऱ्या दिवशी आपण तास येत. मनाच्या अंगाने अडचणीच्या बाबतीत जे ताजतवानं आहे ते झोपेनी होत नाही कित्येकांचं, तर अडचणीच्या परिस्थितीमध्ये अचानक 3-3:30 अडीचला जाग येते कित्येकांना आणि त्या विचारांनी जाग येते. ज्या जे अडचणीचे विचार आहेत ते म्हणजे झोप हाही त्याच्यावर उपाय होईन असं वाटतो, तेव्हा ध्यान हा त्याच्यावर उपाय आहे. म्हणून तुमचे सुखाचे जे दिवस आहेत, त्यांनी म्हटलंच आहे घरातील अडचणी व्यावसायिक अडथळे यांची तीव्रता कमी होते तेव्हा मनाला थोडी स्थिरता वाटून पुन्हा साधनेला उरूप येतो. हे जे मिनिमम पॉसिबल सुखाचे दिवस आहेत आणि मिनिमम पॉसिबल दुःखाचे अडचणीचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये मिनिमम पॉसिबल अशी जी साधन आहे ती करायला पाहिजे असं मी तुम्हाला निक्षून सांगेन. स्वामीजींच्या दुकानामध्ये चोरी झाली, त्यांचं दुकान मागच्या बाजूने फोडलं आणि ते ध्यानाला बसलेले होते. शेजारी राहणारे गृहस्थ त्यांच्या घरी सांगत आले की ते दुकान फोडलं म्हणून. ध्यानातून उठायचीच वेळ झालेली होती त्यांची. 5 मिनिटांनी स्वामीजी ध्यानातून उठले. ते म्हणाले की आता स्नान करतो, पूजा करतो आणि न्याहारी करून येतोस, तुम्ही आहातच तिथे. चोरट्यांनी दुकान फोडल्यानंतर अवतीभोवतीचे जेव्हा सभ्य सज्जन लोक सांगायला आले दुकान, आता ते काही चोरून नेणार नाहीयेत. त्यांनी जो विवेक केला तो आता जे नुकसान व्हायचं ते झालेलं आहे, आता शेजारी पाजारी काही चोर राहत नाहीयेत. आता मी माझं सगळं आवरून येतो म्हणाले, मी येतोच, तुम्ही वा पुढं 1 तासाभरात मी तिथे येतो. मग तासाभरात ते गेले, पोलीस कंप्लेंट केली, ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या पार पाडल्या, त्या मागच्या बाजूची भिंकर काय जे होतं दार ते सगळं नीट करून घेतलं. ही जी आणि जे नुकसान झालं तर ते नुकसान झालं संपली गोष्ट. त्याचा जर विचार करत बसलो आपण स्वामीजींच्या सासूबाई गेल्या तर ते निघतानाच त्यांना समजलेलं होतं कोणाला का विणाचा जोशी हॉस्पिटलमधून स्वामीजी सत्यसाई निलयमध्ये प्रवचनासाठी बाहेर होत. त्यांनी ते आले त्यांनी प्रवचन केलं. राजभोगाचं प्रवचन साधारण त्यांचं 50 मिनिटाचं व्हायचं. त्या दिवशी 40 मिनिटं त्यांनी तार कम्यानी वागावं तसं ते 40 मिनिटं प्रवचन झाल्यावर त्यांनी प्रवचन थांबवलं. खाली आल्यावर गाडीत बसताना सरलाताईंना सांगितलं की आपल्याला जसे हॉस्पिटलमध्ये जायचे आई गेली. तर या ज्या अशा असे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगांच्या वेळेला ते असं का वागू शकले. मी मोठे प्रसंग सांगतोय पण छोटे प्रसंग आपण जर सांभाळू तर मोठे प्रसंग सांभाळता येतात. आमचं दादा गेले तेव्हा मी पारायणाला आलो शेवटी शेवटी आणि संध्याकाळचा कार्यक्रम झाला हे सांगितलं जातं. पण मी वर्षानुवर्ष नियम सांभाळला याच्यात त्याचं गुपित आहे. याच्यात त्याचं गुपित आहे. तो प्रसंग तो झाला. परवा त्या मुलाखती झाल्या त्याच्यात मला असं कळलं मी विसरूनही गेलो होतो की माझी आजी गेली त्या दिवशी. ते सगळं झाल्यानंतर मी हफ्ते बँकेमध्ये गेलो. पण असं का झालं तर त्याला काहीतरी पार्श्वभूमी आहे. त्यावेळेला मनावर दगड ठेवून कठोर होऊन असं करण्याच्या या गोष्टी नाहीयेत. मन स्थिर ठेवण्याचा प्रश्न आहे आणि हे स्थिर ठेवणं हे जर तसं पाहायचं झालं तर रोजच्या घटनेमुळे आहे. तुमची तब्येत बिघडते काही बिघडणार नव्हती कधी. जीवनाबद्दल काही विवेक विचार केलेला होता. तुम्ही श्रवण केलेलं आहे. तुम्हाला काही त्रास सुरू झाला तर होणारच आहे. तुम्हाला होणार आहे मला होणार आहे सगळ्यांना होणार आहे. त्यांनी तुमचं येणं कमी होण्याचं काय कारण आहे. साधनेला बसण्याचं न करण्याचं काय कारण आहे. तुम्ही या गोष्टींनी चिंतामग्न होण्याचं काय कारण आहे. मी परवा असं ऐकलं की दासराम केळकर त्यांच्याकडे 94 वर्षांची कीर्तनाची परंपरा आहे. आपले इथं आले ते इथं बसलेले स्वामीजींच्या शेजारी असा फोटो आहे आपल्याकडे त्यांचा. त्यांच्या मंडळी गेल्या. ते सगळं क्रियाकर्म करून 5 वर्षा परत आले सांगलीचे. आणि मग त्याच्यानंतर स्नान सगळ्यांची झाली. लोक जमलेले होते. ते म्हणाले की आता थोडं थांबा 6:30 वाजता कीर्तन करतो आणि मग जा. नित्य कीर्तनाची परंपरा सांभाळणं. तर मला असं सांगायचं की या सगळ्या परिस्थिती आहेत त्या आहेत. त्याच्यात साधना सांभाळली पाहिजे. परमेश्वरांनी मिनिमम आवश्यक जेवढी तेवढं सुखासीन ठेवावं. सुखासीन हा शब्द लागू देऊ नका. दुसरं काय मी वापरू शकेन. नीट ठेवावं आणि मग मी सगळं करेन असं. इतकं साफ मैदान कोणालाच मिळालेलं नाहीये आयुष्यात. कोणालाच नाही. तुमच्या समोर जशी परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करणं पहिलं म्हणजे. ती भगवत दत्त आहे. भगवत दत्त परिस्थिती साधकांनी भावायची असते. त्याला आजूबाजूची परिस्थिती जबाबदार आहे. माणसं जबाबदार आहेत. दोष देखील देता येईल देता देखील येणार नाही. पण साधकाच्या दृष्टीने ती भगवत दत्त समजावी आणि ती स्वीकार करावी. आणि ती स्वीकार करून त्या परिस्थितीचा स्वीकार करून आपण आपला नित्यनेम सांभाळावा यांनी आपल्या मनाची ताकद वाढेल. नाहीतरी अंतिम बोध तू देह मन बुद्धी नाही हाच आहे ना, ते परमात्म तत्वच तू आहेस हा अंतिम बोध आहे ना। मग देहाच्या अडचणींनी, संसाराच्या अडचणींनी, मनाच्या व्यग्रतेनी रडतोस ती दूर करण्यासाठी साधन आहे की नाही? त्यामुळं श्रवण टाळणं हा उपाय नाहीये, केंद्रात न येणं हा उपाय नाहीये, नेमकं आपण विपरीत करतो। म्हणजे हंदीवर बसून उलट्या बाजूनी ती फांदी कापायचा प्रयत्न करतो हा उपाय नाहीये। प्रश्न वाचतो, गेले काही महिने पूर्वीपासून सुरू असणारी साधना काहीशी गडबडीत होते आहे, केंद्रात येण्याबाबतची ओढ कमी होते आहे की काय असे वाटते? तब्येतीमध्ये होणारे चढउतार आणि घरातील सुरू असलेले चिंताजनक घटना यामुळे मनाला वारंवार उदासीनता येते आहे, आणि हे सगळं म्हणजे असं असू शकतं, तशी परिस्थितीही ओढवू शकते। पण याच्यावरच उपाय जर काही असेल तर आपली मनस्थिती बदलणं हाच तर उपाय आहे। आणि जी घरातली परिस्थिती आहे ती बदलायचा प्रयत्न करणं हा उपाय आहे। प्रश्नाचं रोख तसं नसल्यामुळं मी ते बोलत नाहीये, पण त्याच्याकरता श्रवण आणि साधना या वेळा सोडून इतर वेळेला आपण जे काही प्रयत्न करायला पाहिजेत ते करावेत ना, ते जरूर करावेत असं मी म्हणेन। जर तब्येत बरी नसेल तर डॉक्टरी उपचार करावेत, इतर काही अडचणी असतील तर त्या सोडवायचा प्रयत्न करावा, समज गैरसमज असतील तर ते मिटवायचा प्रयत्न करावा, ऑफिसमध्ये आपला रिपोर्ट नीट नसेल तर काय आपलं चुकतंय हे समजून काम आपलं अधिक चांगलं करायचा प्रयत्न करावा, हे सगळं करावं। पण साधना जर आपण करत असू आणि श्रवण करत असू तर येणाऱ्या स्थैर्याने हे करण्यासाठी देखील जी योग्य मनस्थिती लागते ती निर्माण होईल। नाहीतर अशा काळात जर हमखास काही होत असेल तर चिडचिड, असमाधान, संशय, लोकांपासून आपल्या स्वतःला वेगळं काढावं असं वाटणं, एकलकोंडेपणा, अशा गोष्टी वाढायची शक्यता असते। तर हे प्रकर्षाने टाळण्यासाठी हे होऊ नये, हे होत नाहीये ना, हे जरूर पाहावं आपल्या आपल्या जीवनामध्ये। वाईट याचे वाटते की आजूबाजूच्या चढ उतारांमुळे मनाची स्थिती वारंवार बिघडते, खरंच बिघडते, पण ती श्रवणानेच दुरुस्त होते। आता तुम्ही पहा की मी हे बोलतोय त्यामुळे तुम्हाला उत्साह येतोय का येत नाहीये? श्रवणानेच हे बदलतं। तुमच्या मनाला कोणीतरी काउंटरच करायला पाहिजे, तुम्ही स्वतः काउंटर करू शकत नाही आहात, आणि तुमच्या मनात अमनच झालं पाहिजे। ज्या मनात चिंता आहेत ते मनच नाहीस झालं पाहिजे। शिवाय नामस्मरण हा देखील फार चांगला उपाय आहे। नामस्मरणाने नाम घेणारा जो आहे त्यांनी आपण परमात्म स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत अशा भावनेने नाम घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। पण असा त्यावेळेला जर जमत नसेल तर तळमळून हात मारली पाहिजे। गजेंद्र महासंकटी वास पाहे तया कारणे श्री हरी धावत आहे, उडी घातही जागला जीव दाने। आपण याच्यावर विश्वास ठेवावा आणि खूप आर्ततेने नाम घ्यावं। अर्धा तास जर तळमळून नाम घेतलं आणि त्याची चिकित्सा नका करू की माझा सांसारिक चिंता आहे म्हणून तळमळ आहे का परमेश्वर प्राप्तीसाठी खरंच माझी तळमळ आहे, अशी चिकित्सा नका करू। भले तुम्हाला व्यावसायिक दुःखामुळं तब्येतीमुळं, प्रपंचातल्या चिंतांमुळं प्राथमिक रीतीने आर्तता निर्माण होत असेल तरीही चालेल, त्या आर्ततेने नाम घ्या. ती पिंगला व्यावसायिक चिंतनाने व्यावसायिक चिंतनापोटी तिच्या पिंजऱ्यात पोपट होता, त्या पोपटाला ती हाक मारत होती. राघव म्हणून हाक मारत होती. तर आर्ततेने हाक मारता मारता हळूहळू आर्तता इतक्या टोकाला गेली की ही आर्तता जी आहे तिचं भक्तीत रूपांतर झालं, तिच्या मनाचा उपशम झाला, ती शांत झाली आणि ती शांती वारंवार मिळवावी असं तिला वाटायला लागलं. तिचं जीवन बदललं. ती मुक्त झाली. तर कशाही मार्गाने आर्तता आर्ततेची चिकित्साच करू नका. ध्यानात देखील जी आर्तता चिंता आहे त्याच्याकडे साक्षीत्वाने पहा. भक्तीच्या मार्गामध्ये आर्तता असेल संसारिक असू देत, रडत पूजा करा. सुरुवातीला संसाराकरता टिपं गळती पूजा करत असताना, पण शेवटी शेवटी असा भाव निर्माण होऊ शकेल की तुम्ही सांसारिक चिंता विसरा. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा असं होऊ शकेल, पण परमार्थ सोडू नका, नियम सोडू नका. नियम जर सोडला तर धडगत नाही, तर आपल्याला कोणी मदत करू शकत नाही. नियम जर सोडला तर विशिष्ट नियमाने न चालणाऱ्याच तो कोणत्या नियमाने स्थिर होणार? वाईट असं वाटतं की आजूबाजूच्या चढउतारांमुळे मनाची स्थिती वारंवार बिघडते आणि त्यामुळे साधना श्रवण मनन चिंतन या सर्वांवरच परिणाम होतो. ही मनाची स्थिती बिघडते आणि खरंच साधना श्रवण मनन चिंतन ध्यान पूजा नाम याच्यावर परिणाम, कारण बाकीचं जीवन जगायलाच लागतं ना, ते जगतो आपण, त्याच्यावरही परिणाम होत असतो. ते नीट करत नसतो पण ते करावं लागतं आणि हे ऑप्शनल आहे ना. तसं होऊन देऊ नका. असे वर खाली होणे योग्य नाही. हे कळत असून मी वळत नाही ते वळवा असे मी तुम्हाला सांगेन. अशा वेळी कळते की आपली परिस्थिती मिनिमम पॉसिबल लेव्हलच्या तरी स्थिर असली तरच आपण परमार्थ करू शकतो. ही आत्ताची स्थिती झाली. इथून पुढं हे उत्तर ऐकल्यानंतर मिनिमम पॉसिबल साधना ठरवून ठेवा आणि ती करा. कशीही कसाही प्रसंग येऊ ती सोडणार नाही असं ठरवा असं मी म्हणे. काही कमी पडते आहे का? हो, हा निश्चय कमी पडतो आहे. असे होणे हे आमच्या दृष्टीने चुकीचे आहे ना? चुकीचे आहे. खडतर प्रसंगामध्ये परिस्थितीमध्ये आपला परमार्थ धरू शकेल की नाही या विचाराने अशा वेळी अस्वस्थता येते. येणारच. याच्या पुढचा जर असे वर्षानुवर्ष गेली अशीच पराभूत मनोवृत्तीमध्ये, तर मग आपल्याला जमणार नाही म्हणून साधना सोडून देणारे लोक हे पाहिलेले आहेत. स्वामीजींकडे येणं बंद करणारे लोक देखील पाहिलेले आहेत. त्याचा काही फायदा नाहीये. असं असल्यामुळं त्याच्या उलट मी आता जी उदाहरणं तुम्हाला सांगितली ही उदाहरणं बघा. त्यामुळं आपल्या ठिकाणी मिनिमम पॉसिबल आपल्याला जे आहे ते मिनिमम पॉसिबल ते 5-10 मिनिटाचं ठरवू नका. 24 तासाच्या दिवसामध्ये किमान 2-2.5 तास तरी ध्यान आणि श्रवण याच्याकरता बाजूला ठेवा. केंद्रात येण्याची जी वेळ आहे एक तासाची, येण्या जाण्याचा वेळ धरू नका. तो प्रवासात सगळीकडून जातो, ऑफिसमध्येही जातोच असतो. त्यामुळं ठीक आहे, केंद्रात यायला अर्धा तास, यायला अर्धा तास, जायला लागतो तर लागू द्या, पण केंद्रातला एक तास वेळच गृहीत धरा. आणि येता जाता नामस्मरणासहित राहा, मग तोही वेळ कारणी लागेल. पण आपण अशा प्रकारे सगळे करू असा कृतनिश्चय करू असं मला म्हणायचं आहे. अशा कृतनिश्चयात राहू हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. ही प्रत्येकाची मनाची स्थिती आहे. अतिशय दुःखाच्या वेळेला जे चांगलं आहे ते सोडावंसं वाटतं. जे थोडं विषयांतर करून सांगतो, जे सोयर आणि सूतक सांगितलेलं आहे, तर तेही अशा करताच. पूर्वी बाळ जर झालं घरामध्ये, अपत्य झालं, तर एकतर घरात बाळणपणं व्हायची, ते सगळं नीट 10-12 दिवस त्या बाळाभोवती जितकं सगळं फिरायचं की पूजा करायला देखील वेळ मिळायचा नाही खरंच. कारण त्याची कमी अधिक होणारी तब्येत सगळं पाहून तुमची मनस्थिती, त्यामुळे तुम्हाला असं सांगितलं की हे सोयर पाळा. आणि जर मृत्यू झाला तर तुम्ही दूषण देत असता. तुमची आई गेली तर तुम्ही परमेश्वराला दोष देता, तुमचे वडील गेले तर परमेश्वराला दोष देता. ज्ञानेश्वरी वाचत होते कसे गेले म्हणून, तात्पुरते तुम्हीच खाली येता, तुमच्या भावातून तुम्ही खाली येता आणि तुम्हाला पूजा वगैरे करावीशी वाटत नाही म्हणून सवलत दिली. पण ते काही खरं नाही. तुमची मनस्थिती जर नीट स्थिर असेल तर तुम्ही भले सगळं करू शकता. ही स्थिर मनस्थिती गाठणं हेच सगळ्या भगवद्गीतेमध्ये देखील, ज्याची बुद्धी स्थिर आहे, स्थित झालेली आहे, प्रज्ञा, त्याचंच महत्व सांगितलेलं आहे. आणि तुम्ही आठवा, तुम्ही यायला सुरुवात याच करता केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला हे प्राप्त करायचं आहे. हरि ओम तत्स. हरि हरि बोला. पुंडलिक देहाय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय प्रभु की जय.